भाग दोन देवाचे वचन यशया 45:18-19 इब्री लोकास पत्र 4:12 स्तोत्र संहिता 7-10 परमेश्वर देवाचं वचन हे पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि हे आपल्या परमेश्वराबद्दल आणि देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवितो.